जेव्हा तिकडे सायक्लॉन्स वगैरे येतात तेव्हा हाऊ डू मॅनेज ऑन शिप?
खूप म्हणजे खूपच अवघड असतं, परिस्थिती खूपच हे असते तेव्हा. माझी आता सांगायचं झालं तर मी खूप मोठ्या शिपवर काम करतो, 2 लाख टनर शिप. 2 लाख टनर म्हणजे 1 टन म्हणजे 1000 किलो असं तुम्ही आता पकडू शकता किती. पण तसं झालं तर एवढ्या मोठ्या शिपला, एवढ्या हेवी शिपला पण त्या लाटा कशाही हलवतात. आय सीन वन वर्स डेज ओव्हर देअर. आणि अशा सिच्युएशन मध्ये आम्ही मेक्सिकोच्या जवळ होतो आणि तेव्हा खूप वाईट वादळ होतं की ते पॅसिफिक ओशन आहे की वन ऑफ द डेंजरस. आणि तिकडे असं सायक्लोन वगैरे असं आला होता आणि आमच्या मेन असं झालं की आमच्या मेन इंजिन मध्ये प्रॉब्लेम आला आणि इंजिन स्टॉप. आणि 2 तास इंजिन स्टॉप झालं आणि आम्हाला कुठल्याही ऑफिसची कम्युनिकेशन नाही, कारण इथे शक्यच नाही. सगळं सायक्लोनमुळे सगळं सॅटेलाइट काम करत नव्हते. अँड सो इट वॉज अपॉन 4 इंजिनियर जे शिप करत की त्या शिपला परत चालू करणार.
सुपर हिट्स 93.5 FM. मी कलाकार श्रुती आणि तुम्ही ऐकताय बेस्ट ऑफ लाइट्स कॅमेरा ऍक्शन. आज आहे वर्ल्ड ओशन डे आणि या निमित्तानेच माझ्या गप्पा होत आहेत मर्चंट नेव्ही मध्ये काम करणाऱ्या 3rd degree ऑफिसर मरीन इंजिनियर अभिषेक कुलकर्णी ह्याच्याशी. ऐका त्याचे थ्रिलिंग एक्सपिरियन्स.
हॅलो अभिषेक.
हाय.
आता समुद्रावर का घरी?
आता
जमिनीवर.
आता जमिनीवर आहे लकीली लॉकडाऊन.
ओके. पण मला सांगा की यु नो मी जेव्हा समुद्राकडे बघते तेव्हा डेफिनेटली म्हणजे आज सगळ्यांना जेव्हा ब्रेक हवा असतो तेव्हा समुद्र किनाऱ्याला हवा असतो. पण समुद्र किनाऱ्यावर बसल्यानंतर शांत वाटतं, पण जेव्हा आपण दूरपर्यंत बघतो तेव्हा मला खरंच घाबरायला होतं की बापरे किती हा मोठा समुद्र आणि किती हा डीप असेल म्हणून. तर मला तर जाम भीती वाटते. आय हॅव दिस फोबिया. तर टेल मी अबाउट युअर फर्स्ट डे ऑन शिप. तो कसा होता दिवस?
खूप खूपच एक्साइटिंग होता. म्हणजे असं खूप मला पण एक्साइटमेंट खूप होती पण भीती पण होती मला. जसं तुम्ही म्हणला तसं एक नाही ते भीती असते, पण समुद्र एवढा होता की त्याच्यासमोर म्हणजे आपण काय मला ते 2 लाख टनचं शिप पण काय काहीच नाहीये. म्हणजे थोडी भीती होती पण इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. खरं सांगायचं गेलं तर मी मला अख्खा दिवस मी गेलो तर इंट्रोडक्शन ते सगळ्या कामाचं गेला. संध्याकाळी मी डेकवर आलो आणि त्यांना शिप स्टिल्ड आउट आणि तेव्हा मला खरं समुद्राचं सौंदर्य आहे की जे आपण इथे किनाऱ्यावर बसून दिसत नाही असं ते तिकडनं शिपवरनं दिसतं की ते एक होरायझन की तुम्हाला 4 बाजूंना तुमच्या होरायझन असते. दॅट वॉज वंडरफुल की त्याचे जे शेड असतात आणि ते इट चेंजेस एव्हरी डे लाईक यू नेव्हर गेट बोर्ड ऑफ इट. इट वॉज एक्साइटिंग विथ लिटल बिट ऑफ फियर असं दोन्ही होतं.
म्हणजे फिलिंग ब्लूचा प्रश्नच नाहीये, इतके कलर्स असतात तिकडे.
खूप खूप म्हणजे मला लोक विचारतात की तुम्हाला कंटाळा येत नाही का की ते समुद्र बघून. तर तसं नाहीये, ते डिफरंट इच अँड एव्हरी डे आणि ते तिकडे राहिल्यावरच समजतं.
करेक्ट. खरंच हे ऍक्च्युली आम्ही नाही सांगू शकत किंवा नाही समजू शकत की बाबा ते समुद्राच्या मधोमध दिवस रात्र विरो राहिल्यानंतर काय वाटत असेल. मला सांग की मर्चंट नेव्ही मध्ये तू काम करतोस, व्हॉट चॅलेंजेस यू हॅव टू फेस डे टू डे लाईफ मध्ये तिकडे जेव्हा तुम्ही शिपवर असता?
खूप म्हणजे चॅलेंजेस स्टार्ट राईट फ्रॉम यू लीव युअर होम अवे फ्रॉम युअर फॅमिली. की तुमची फॅमिली इथे घरी आहे, तुम्ही तिकडे एकटे असता, तुमच्या फॅमिलीला कधी गरज पडू शकते आणि नॅचरली तुम्हालाही गरज पडू शकते. सो दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज की स्टेईंग अवे फ्रॉम युअर फॅमिली 24/7.
बाकी आता किती वर्ष झाले तुम्ही नेव्ही मध्ये?
मला 6 वर्ष झाली आता.
बापरे. आय एम शुअर की पहिलं 1 वर्ष पहिली 6 महिने तर मस्ट बी व्हेरी डिफिकल्ट.
येस येस, खूप खूप म्हणजे चॅलेंज. आता नंतर सुद्धा डिफिकल्टी येतच राहतात पण इनिशियली तर खूपच म्हणजे
खूप आठवण आली. आईची कधी फोन केला की मला यायचं परत म्हणून?
खूप खूप येते साहजिकच आहे.
काय झालं होतं फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही गेला होता तेव्हा की वाटलं की यार आपण परत जाऊया?
म्हणजे मी बेसिकली आपण जे जॉईन करतो की असं वाटतं की इट्स अ जॉब ना. आपण जॉब म्हणजे काय आपण हे करतो की इट वुड बी लाईक 8 to 6, 9 to 6 जॉब.
आणि
किती सांगितलं असतं तरी हा किती सांगितलं होतं की तुमचं 24/7 जॉब आहे असं तसं. पण तिकडे गेल्यावर मला कळलं की मी असं जॉईन केलं आणि असं 2-3 दिवसातच वी वर फेसिंग अपर इट इज वन ऑफ द बिझिएस्ट पोर्ट इन द वर्ल्ड. आणि तिकडे आमची लोक अशी 20-20, 30-30 तास जागी आहेत. मला असं वाटलं की काही लोक झोपत नाहीत का? दॅट्स वन थिंग की असे बरेच काही एक्सपिरियन्स चॅलेंजेस असतात. की ते 24/7 जॉब आहे. इट्स अ पॉवर प्लांट की ते कधी शिफ्ट बंद नाही असते ना, कायम ते शिफ्ट इंजिन चालूच असतं की आता 6 वाजले आता शिफ्ट बंद करा असं काही नसतं.
बापरे, इट इज सो डिफिकल्ट. म्हणजे खरं तर झोप नाही झाली म्हणून अनेकदा फ्रस्ट्रेशन येतं, चिडचिड होते आणि त्या रागात आपण काही करतो, मेंटल बॅलन्स आपण सांभाळू शकत नाही. पण यू हॅव टू बी अलर्ट ऑल द टाइम. आता जसं यु नो इथं सांगितलं होतं की बाबा वादळ येणार आहे आणि यू हॅव टू बी केअरफुल आणि घरी थांबा. सो जेव्हा तिकडे सायक्लॉन्स वगैरे येतात तेव्हा हाऊ डू यू मॅनेज ऑन शिप?
खूप म्हणजे खूपच अवघड असतं, परिस्थिती खूपच हे असते तेव्हा. माझी आता सांगायचं झालं तर मी खूप मोठ्या शिपवर काम करतो, केप साइजर. ते आता नॉर्मल लेमॅनला कळणार नाही, पण इट इज अ 2 लाख टनर शिप. 2 लाख टनर म्हणजे 1 टन म्हणजे 1000 किलो असं तुम्ही आता पकडू शकता किती. पण तसं झालं तर एवढ्या मोठ्या शिपला, एवढ्या हेवी शिपला पण त्या लाटा कशाही हलवतात.
अच्छा.
कि ते म्हणजे आणि अख्खं डेकवर पाणी येतं आणि आय हॅव सीन वन ऑफ वर्स्ट डेज ओव्हर देअर. इव्हन इफ देअर इज अ सायक्लोन, आता आपण हाताच्या घडे वाजून काही बसू शकत नाही त्या रूमवर. आणि मी ऍज अ इंजिनियर आहे, सो वी हॅव टू बी स्टँडबाय. उलट असं काही वेदर खराब असतं की आमचं काम डबल असतं, कारण ते सतर्क राहायला लागतं. कारण अशा परिस्थितीत जर शिप लूजर मेन इंजिन किंवा मेन पॉवर जे शिपला चालवत आहे तर ती कशीही वाऱ्याची आहे आणि कुठेही ती फ्लो करत जाईल. मी इंजिनियर आहे म्हणून मी मोस्टली शिपच्या इंजिन रूम मध्ये असतो. आणि अशाच सिच्युएशन मध्ये आम्ही मेक्सिकोच्या जवळ होतो आणि तेव्हा खूप वाईट वादळ होतं की ते पॅसिफिक ओशन आहे की वन ऑफ द डेंजरस. आणि तिकडे असं सायक्लोन वगैरे असं आला होता आणि आमचं मेन असं झालं की आमच्या मेन इंजिन मध्ये प्रॉब्लेम आला आणि इंजिन स्टॉप. आणि 2 तास इंजिन स्टॉप झालं आणि आम्हाला कुठल्याही ऑफिसची कम्युनिकेशन नाही, कारण इथे शक्यच नाही. सगळं सायक्लोनमुळे सगळं सॅटेलाइट काम करत नव्हते. अँड सो इट वॉज अपॉन 4 इंजिनियर जे शिफ्ट करत की त्या शिफ्टला परत चालू करणं. अँड इट वॉज वन ऑफ माय वर्स्ट डेज ऑफ माय लाईफ अँड वी हॅड टू वर्क. तेव्हा असं सायक्लोन बिक्लोन आमच्या लक्षातच नाही. आम्ही आमच्या कामातच एवढं हे होतं की आम्हाला एकच आहे की आम्हाला ते मेन इंजिन चालू करायचं. अँड इट वॉज इलेक्ट्रॉनिक फॉल्ट ऍक्च्युली, म्हणून ते ट्रबल शूटिंगच खूप अवघड होतं. बट लकीली 2-2.5 तासात आम्ही ते करू शकलो अँड शिप वॉज बॅक. इट वॉज अ व्हेरी बॅड एक्सपिरियन्स. 25 लोक होते, पण इंजिनियर आम्ही फक्त 5 इंजिनियर असतो युजली आणि बाकी आमच्या हाताकडे असे क्रू असतात की टू वर्क विथ अस आणि बाकी सगळे असतात जे नॅव्हिगेशन बघतात. आणि इतर
मला तर समुद्र खूप उशिरा बघायला मिळाला खरं तर. आय मीन मला वाटतं मी कोकणात गेलो होतो आणि पहिल्यांदा त्यावेळेस समुद्र बघितलं, मला वेळ लागलं होतं की ओ माय गॉड हे गणपती पुळेला गेले होते मी तेव्हा. मला सांगितलं तुझी समुद्राची मेमरी लहानपणीची कोणती आहे? वर यू ऑलवेज फॉन्ड ऑफ ओशन?
असं खूप म्हणजे नॉट अबाउट ओशन बट अबाउट द बीच वगैरे खूप आवड होती की आम्ही कायम दर 6-7 महिने लहान असल्यापासून कोकणात जायचंच असतं. म्हणजे आमचं गाव वगैरे काही कोकणात नाही आहे, पण नागावला गेलं, कधी अंजरल्याला गेलं आणि असं बरेचसं जायचं. आणि तिकडे मी असं 2-3 वेळा लाईट हाऊसवरती गेलेलो आणि ते म्हणतात ना की तेव्हा असं मला स्ट्राईक झालं, मी असं लाईट हाऊसचे कोणी शेप्स बघायचो आणि तेव्हा असं मला लहानपणी वाटलेलं अरे असं ते शेत आहेत तिथे पण लोक असतात का, कि असे पण लोक काम करतात का. तेव्हा लहानपणी वाटलेलं आणि ही मेमरी मला नंतर मी आज फील्ड जॉईन केल्यावर आले आणि हो मी तेव्हा असा विचार वगैरे केला होता. असं मी स्वतःच्या पोझिशन वर आहे. सो इट्स द थिंग आय वॉज फॉन्ड ऑफ द ओशन. बट असं वाटलं नव्हतं कधी कि मी त्या शिपवर जाऊन काम करेन.
प्रेम होईल की 6 महिने मी समुद्रात राहील.
हो ना.
व्हॉट आर द पर्क्स ऑफ बिईंग इन मर्चंट नेव्ही?
There are a lot of perks basically. It's why I joined this field. ऍडव्हेंचरस जॉब आहे बेसिकली, की तुम्हाला इथे 9 ते 6 आपल्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून त्याच लॅपटॉप समोर काम करायचं नाहीये. एव्हरी डे यू फेस डिफरंट चॅलेंजेस. यू नेव्हर ऍक्च्युली गेट बोर्ड, यू गेट टायर्ड, यू गेट फेड अप अँड ऑल, बट यू नेव्हर गेट बोर्ड ऑफ द जॉब. आणि यू गेट टू वर्क विथ युअर ओन हँड्स. म्हणजे ऍज अ इंजिनियर मी ते सांगू शकतो की मला ते खूप क्रेज होते की स्वतः जसं आपण 3 इडियट्स मध्ये लोकांनी बघितलेलं की स्वतः त्या मशीन्सवर काम करणं, स्वतः त्या फॉर्म्सवर काम करणं, इंजिन्सवर काम करणं. That you get to do over here. तुम्ही इथे जरी मेकॅनिकल इंजिनियर झाला तरी आजकाल तुम्ही थोडी ना तो ह्याच्यात असतात प्रॉपर. तर तुम्ही एक तर डिझाईन मध्ये असाल, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, आणि तिथे वी आर सर्व्हिस इंजिनियर. सो वी आर इन टू फुल कोअर इंजिनिअरिंग.
तर ते पूर्ण हाताळायला मिळतं आणि प्रॅक्टिकली ऍक्च्युली तुम्ही त्या गोष्टी करता. वाव. असं म्हणतात की तुम्ही जेव्हा समुद्रावर काम करतात आणि जेव्हा तुम्ही मग परत यु नो यू कम बॅक टू द सिटी, मग तेव्हा तुम्ही जमिनीवर असताना पण यू फील लिटल की यार तुम्ही जरा अस्थिर वाटतं, हे खरं आहे का?
खरंय खरंय. म्हणजे माझ्या घरच्या म्हणतात ना की तुला म्हणे माणसांच्या राहायला एक दोन आठवडे तरी लागतात म्हणे. कारण आहे तसं तिकडे कंटेनर्स नाही म्हणले तरी शेप थोडीफार हलतच असते, की नॉर्मल जरी वेदर असलं तरी शेप हलत असते आणि आवाज काय वाटतात. सो असं माणसांच्या आल्यावर तिकडे तेच तुम्हाला 20 लोक बघायचे की सोशलायझिंग म्हणजे अगदी विरुद्ध आहे. की जे लॉकडाऊन आता आपण इकडे तुम्ही एक्सपिरियन्स करत असाल ते आम्ही 6 वर्षांपासून एक्सपिरियन्स करतोय की 30-30-20 तोंड बघायची आणि त्यांच्याबरोबर रातचा दिवस काढायचा, बाहेर न्यायचा नाही, तेच खायचं तिकडे जे मिळतंय ते.
इट्स टफर दॅन बिग बॉस.
मच टफर. जस्ट द ओनली थिंग इज यू आर गेटिंग पेड फॉर इट.
आय नो. बापरे. पण तरी देखील म्हणजे यु नो मुठीत जीव घेऊनच करण्यासारखा जॉब आहे हा. मग तिथे मग जेवण वगैरे सगळं पुरतं, सगळ्या गोष्टी असतात व्यवस्थित?
हो, जेवण वगैरे म्हणजे खूप म्हणजे फॅसिलिटीज आर फर्स्ट क्लास, की त्या बाबतीत कंप्लेनच नाही. आणि मी नॉनव्हेज वगैरे खात असल्यामुळे काही प्रॉब्लेम फारसा आला नाही.
पण असं चमचमीत खायला मिळतं का असं? म्हणजे असं म्हटलं आज यार पाऊस येतो जरा पण भाजे आणि
ते आपल्या हातात नसतं ना.
आयुष्यातच नाही.
तेच खूप मिस करतो. ते आपल्या हातात नसतं, ते जिथे आहे ते खायचं. पण तो प्रॉब्लेम असा मला कधीच नाही आला, कारण फूड आणि हे त्या बाबतीत इट्स टेकन केअर ऑफ व्हेरी नाईसली.
अच्छा. कोणती गोष्ट ट्रिपवर असताना यू मिस द मोस्ट बिंग अवे फ्रॉम होम? कारण असं असताना की यार ही गोष्ट माझी आईच बेस्ट करते किंवा ही गोष्ट माझी बायकोच करू शकते, तशी कुठली गोष्ट यू मिस द मोस्ट?
खूप म्हणजे तीन गोष्टी मी खूप मिस करतो, ते म्हणजे माय फॅमिली, माय फ्रेंड अँड फूड. खूप मिस करतो मी की नाही म्हणलं तरी तिकडे का तुम्हाला वैशालीचा डोसा नाही मिळणार आणि बेडेकरची मिसळ नाही मिळणार किंवा पाहुणे मिळणार, हे सगळं तिकडे काय मिळत नाही. सो यस, आय डू मिस द स्ट्रीट फूड, आय डू मिस माय फॅमिली अँड ऑल्सो माय फ्रेंड. की तिकडे काय कट्टा नसतो की आपले 7 वाजले की चला कट्ट्यावर जाऊन बसूया.
करेक्ट. बापरे. म्हणजे ऍक्च्युली यु नो इट्स रिअली चॅलेंजिंग, कारण इतर वेळी आपल्याला आता म्हणजे लॉकडाऊन सुरू असताना देखील जिभेचे चोचले पुरवायचे म्हणून आपण सगळ्या गोष्टी घरी केल्या की नाही मला पाणीपुरी खायचीच आहे, नाही मला मंचुरियन खायचंच आहे. पण मी विचार करते की बापरे तिकडे इट इज सो डिफिकल्ट टू एक्सेप्ट की हा हे आपण फक्त बघू शकतोय, खाऊ शकत नाही होत.
हो ना, खूप वाईट वाटतं. आणि लोक स्टोरीज पोस्ट टाकतात तिकडे खातात तिकडे जातात, मला तर खूप वाईट वाटतं.
कधी तू स्पेशली यु नो की आता जसं फ्लाईट मध्ये लोक चटण्याच्या बरण्या आणि लोणचं घेऊन जातात, तसं तू कधी शिपर घेऊन जातोस का?
अगं खूप खूप काय काय घेऊन जातो. म्हणजे दाण्याच्या चटणीपासून सोलापूरची जी फेमस असते त्याच्यापासून त्यातला मॅजिकचा जो मसाला असतो मॅजिक मसाला सगळं काही मी घेऊन जातो. लागतोच तो आणि ते शेअर होतो सगळ्यांमध्ये. कसं नवीन कोणी जॉईनर असलं की त्यांना वाटतं की हा तर काय घेऊन येणार, आता पुण्याचं असलं की ते एक्सपेक्टेड असतं की हा भाकरवडा घेऊन
येणार.
फेमस आहे.
आज वर्ल्ड ओशन डे आहे म्हणून मला तुला विचारायचं की एकतर समुद्र ना आपल्याला बरंच काही शिकवून जातो, तो आपल्याला शांती करतो आणि तो त्याचं भयान रूपही दाखवतो. तर टेल मी की एक कुठली गोष्ट तुला असं वाटतं की तू ड्युरिंग दिस टाइम जेव्हा तू समुद्रावर असतो तेव्हा तू शिकलायस त्यातनं?
हेच शिकलोय की आता मी सर सांगितलं की माझे शेप वॉज वन ऑफ द माहितीएस्ट शेप, केवढी मोठी शेप आणि ते असं बघूनच लोकांना वाटेल अरे काय. कोणी पोर्टवर जर ती बघितली इट वॉज 300 मीटर लॉंग शेप, ती समजू शकते की एका फुटबॉल फील्डहून मोठी ती शेप होती. केवढी माहिती शेप असून जेव्हा ती समुद्रात जाते तसं समुद्र तिला कसा हलवतं तिच्या त्याच्या तालावर ते मला कळून आलं की तुम्ही कितीही जरी तुम्ही मोठे असलं तरी या नेचर समोर या एन्व्हायरमेंट समोर तुम्ही काहीच नाही आहात. जे आपण आता शिकलोय की आपण किती नेचरची हे करायला हवी लॉकडाऊनमुळे, तर ते तिथे मला मी खूप आधी मला ते शिकायला मिळालं होतं की नेचरच्या आणि समुद्रासमोर सगळ्यासमोर आपण काहीच नाही. आपण माणूस किती आपण स्ट्रक्चर बनवले काही बनवले तरी त्याच्यासमोर आपण काहीच नाही आहे. 2 मिनिटं नाही लागणार त्याला त्याचा नाश करायला.
हे सगळं ना तू म्हणतोय ते लाईफ ऑफ पाय मध्ये बघून मला वाटलं होतं की बापरे एवढं भयाड आहे, पण हे जेव्हा खरं खरं तू एक्सपिरियन्स करतो तेव्हा मला अगदीच म्हणजे कळतंय की किती डेंजरस आहे हे सगळं. अर्थात चांगल्या गोष्टी पण समुद्र शिकवतो की एक्सेप्ट करा, कमी गोष्टींमध्ये राहू शकता तुम्ही. आणि
हो, की स्वतः स्वतः कसं इंडिपेंडेंट राहायचं, तिकडे तुमची आई नसते तुमचं पांघरवण्याची गडी घालायला किंवा तुमचे रूम आवडायला किंवा जाणू कसं करायला, तुम्हाला स्वतःला स्वतः सगळं करायला लागतं. सो खूप कमी वयात तुम्ही शिकता की टू बी इंडिपेंडेंट, टू मॅनेज युअर ओन वर्क. तुम्हाला उठवायला तिकडे कोणी नसतं, झोपेतून आणि काही नाही, तुमचं स्वतः स्वतः मॅनेज करायचं असतं. खायचं पण लाड नसतं, जे असतं चांगलं खायला पण ते गेलं की नाही. आपल्या इकडे बरीच मुलं असतात की आधीच खायला आणि तिथे तेच आवं.
मेमोरेबल जर्नी कुठली होती की जी ब्युटिफुल होती आणि जी यू नेव्हर एक्सपेक्टेड की अशी काहीतरी असेल?
खूप, म्हणजे फर्स्ट शिप जी माझी होती, आय वॉज अ कॅडेट ओव्हर देअर, म्हणजे ट्रेनिंग इंजिनियर. तेव्हाच्या माझ्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज नव्हती आणि तेव्हा माझा शिपचा रूट होता वॉज फ्रॉम कोरिया जपान अँड युएस टू युरोप. आम्ही कार कॅरियर होती माझी, म्हणजे असे इम्पोर्टेड कार वगैरे आम्ही कॅरी करायचो. तेव्हा अशा मस्त मस्त कंट्रीज मध्ये मला फिरायला मिळालं. आय वेंट टू स्पेन, इट वॉज सो ब्युटिफुल की बाजूला आम्हाला असे दिसायचे की असे 100 यॉट असे सगळ्यांच्या घराच्या बाहेर आहेत. त्या मला असं वाटायचं अरे खरं असं पण लाईफ असतं का की अशी स्टी फेसिंग सगळ्यांची छोटी छोटी घरं आहेत, की दे आर नॉट लाईक खूप मोठी घरं, पण त्यांच्या सगळ्यांच्या स्वतःच्या यॉट्स आहेत. आणि सो असे वेगवेगळे लाईफस्टाईल मला तिकडे बघायला मिळाली आणि इट वॉज वंडरफुल पासिंग टू द इंग्लिश चॅनल आणि खूपच मस्त होतं. फर्स्ट शिप वॉज अ व्हेरी मेमोरेबल वन की अख्खा युरोप, आणि मी फुटबॉल फॅन आहे म्हणून मी तिकडे इंग्लंडला बऱ्याच फुटबॉल स्टेडियमला जाऊन आलो. सो इट वॉज अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. सो दॅट द थिंग की येस, खूप बरंच काही फिरायला मिळतं, इट डिपेंड्स ऑन युअर रूट.
इट इज वर्ल्ड ओशन डे आणि अनेक स्टुडंट्स आहेत, यु नो दे वुड लाईक टू डू दिस कोर्स गोइंग टू मर्चंट नेव्ही. सो व्हॉट ऍडवाइस वुड यू लाईक टू गिव्ह टू स्टुडंट हू वॉन्ट टू परस्यू करिअर इन मर्चंट नेव्ही?
मला हाच ऍडवाइस द्यायचा आहे की बिफोर गोइंग इन टू दिस फील्ड, बिफोर एंटरिंग द शिप, यू शुड बी सेल्फ इंडिपेंडेंट, ट्राय टू बी दॅट, बी नॉट ओनली फिजिकली स्ट्रॉंग बट मेंटली स्ट्रॉंग. दॅट्स व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट ओव्हर देअर, की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग किती आहात, की तुम्ही खचायला नाही पाहिजे काही डिफिकल्ट सिच्युएशन आली तर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की नुसतं अभ्यास तिथे पुस्तकी आणि कामही पडत नाही. सो तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप असं कॉमन सेन्स, विच इज व्हेरी अनकॉमन, ते खूप आपल्याला तिकडे म्हणजे तेच लागतं मोस्टली. सो दॅट्स द ऍडवाइस की बी सेल्फ डिपेंडेंट, बी मेंटली स्ट्रॉंग, ऑल्सो फिजिकली स्ट्रॉंग. यू हॅव टू कीप अ हेल्थ प्रॉपर, यू हॅव टू बी हेल्दी. ते नसलं, हेल्थ नसले तर काही फायदा नाही तुमच्या शिक्षणाचा आणि कसं. दॅट इज द ऍडवाइस आय वुड लाईक टू गिव्ह.
ओके, पण मला असं वाटतं खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो हा, आणि खरंच इट इज व्हेरी चॅलेंजिंग जॉब. आणि हॅट्स ऑफ टू यू ऑल, कारण तुम्ही यु नो जेवढे समुद्रामध्ये राहतात तेवढ्या त्या गोष्टीमुळे देखील आम्ही सेफ आहोत, आम्ही सुरक्षित आहोत. तुमचंही काम नक्कीच खूप चॅलेंजिंग आहे. सो थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस टुडे आणि हॅपी वर्ल्ड ओशन डे.
Thanks a lot to Radisson for giving me this opportunity. Thank you.
So once again, happy World Ocean Day. Stay tuned to 93.5 FM. Ghar se bajate raho.